चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऑक्टोबर मध्ये साखर कारखाने सुरू करण्याची भाकियूची मागणी। गंगेश्वरी ब्लॉक परिसरामध्ये भारतीय किसान युनियनची मासिक बैठक झाली। बैठकीचे अध्यक्षस्थान अकबर बादशाह यांनी स्वीकारले, तर सूत्रसंचालन ठाकूर महेश यांनी केले। रविवारी बैठकीमध्ये जिल्हाध्यक्ष चौधरी रामपाल सिंग यांनी सांगितले की ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत क्षेत्रातील सर्व साखर कारखाने सुरू केले जावेत। ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवावी, ऊसाला 400 रुपये प्रति क्विंटल दर द्यावा, तसेच शेतकऱ्यांना दुसऱ्या साखर कारखान्यातही ऊस विकण्याचा अधिकार द्यावा। तहसील अध्यक्ष ठाकूर महेश यांनी सांगितले की रहरा विजयघरमध्ये तलावडा गावात एक नवा फीडर सुरू केला जावा। साखर कारखान्यांकडून 0238 प्रजातीचे ऊस खरेदी केले जावेत। तांदूळ खरेदी केंद्रांवर प्रत्येक प्रकारचा तांदूळ खरेदी करावा। गंगवार बीज भंडारावर एक कम्प्युटर ऑपरेटरची नियुक्ती केली जावी। बँकांमध्ये KCC नावावर शेतकऱ्यांकडून अवैध वसुली बंद करावी। बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत भाकियू 16 ऑक्टोबरला कमिशनरी मुरादाबाद तसेच 26 ऑक्टोबरला कार्यकारी अभियंता यांना घेराव घालण्याचा निर्णय घेण्यात आला। यावेळी महिपाल सिंग, टीटू त्यागी, महेश पहलवान, चौधरी फुल सिंग, शिशपाल सिंग, गुल्ली सिंग, हरपाल सिंग आदी शेतकरी उपस्थित होते।